श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीची 44वी ओवी आणि त्यावरचं विश्लेषण सुरू आहे. 44वी ओवी, काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेते उमसू. तू काही केलेस, काही बोललास, काही कल्पना केली किंवा नाही बोललास, नाही केले, नाही कल्पना केली, या कोणत्याही गोष्टी करणे किंवा न करणे तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी त्यांचा काही संबंध उठतच नाही, त्याचा इम्पॅक्ट, परिणाम त्यांच्यावर काही होतच नाही, अशी ही दृढ समजुतीची ही ओवी आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली, चांगदेव महाराज हे एका उच्च पातळीवर असल्यामुळे त्यांच्या त्या लेवलवरचा संवाद आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना त्यातून काय घ्यायचं आहे हे समजण्याचा आपण कालपासून प्रयत्न करतो आहे. आज तोच भाग पुढे विचार करूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. काल विचार करत होतो आपण की जर काही केलंच नाही, काही कल्पना केली नाही, काही कामं केली नाही, काही प्लॅनिंग केली नाही, काही कशाबद्दलची मायक्रो प्लान्स काढले नाही, तर मग या जगाचं कसं व्हायचं? कारण एका देशाची चालना पंचवार्षिक योजनेतून होते. पंचवार्षिक योजनेमध्ये अनेक प्रकारचे स्टेक होल्डर्स कन्सल्टेशन झाल्यानंतर 5 वर्षाची योजना तयार करण्यात येते. त्यानंतर दरवर्षीची योजना असते, दरवर्षीचं बजेट असते, हे शासकीय पातळीवरती. पण सर्वसामान्यांचं सुद्धा, आपण जे सर्व्हिस क्लासचे लोक असतात ते दर महिन्याचं बजेट लावतात. शेतकऱ्यांना एका पिकापासून उत्पन्न झालं, जे काही उत्पन्न आलं त्यापासून काय मिळकत आली, त्यापासून आपल्याला किती बचत करून ठेवायची आहे आणि किती आपल्याला संसारामध्ये खर्च करायचं आहे, किती लोकांचं कर्ज द्यायचं आहे किंवा कर्ज काढायचं आहे, खतं बियाणे यासाठी पैसे खर्च, ही सगळी योजना, हे सगळं नियोजन जर कल्पना केली नाही तर कसं काय व्हायचं? आणि या ओवीत्तर म्हणतात की करणे, बोलणे, कल्पना करणे याच्याशी काही संबंध नाही. तर व्यावहारिकदृष्ट्या जो प्रपंच आहे, जो व्यवहार आहे, तो चोख पद्धतीने करायचाच आहे. त्याच्यामध्ये गफलत होता कामा नये. सावता माळी ते माळी होते, भाजीपाला उगवायचे, खूप आनंदी असायचे. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, असे अभंग ते लिहायचे. त्यांचे अभंग त्यांच्या प्रोफेशनशी जुळलेले होते. गोरा कुंभाराचे अभंग त्याच्या प्रोफेशनशी जुळलेले होते. सेना नावी त्याचे अभंग त्याच्या प्रोफेशनशी जुळलेले होते. केस, कात्री, कंगवा याच्याशी संबंध होता. पण त्यात सर्व ठिकाणी ते परमात्म्याला ठाई ठाई पाहायचे. म्हणजे तुम्ही कोणते कर्म करत आहे परमात्म्याचे नाव घेण्यासाठी त्यात काही आळकाठी नाही. तुकाराम महाराज छोटासा बिझनेस करायचे, पण त्यांनाही त्यात फायदा झाला की तोटा झाला याच्याकडे त्यांचं लक्षच नसायचं. पण आपल्या प्रोफेशनमध्ये चोख राहून आपण हे आपल्या आत्मस्वरूपापर्यंत जाऊ शकतो. बोलण्यासाठी शब्दांची गरज असते किंवा इंद्रियांची गरज असते, पण आत्मा, आत्मवस्तूला या सर्व गोष्टींशी काही संबंध नसतो. फक्त आपले कर्म आपण चोखपणे करायचे. योग कर्मसु कौशलम, इतकं लक्षात ठेवायचं. आणि ते करत असताना प्रामाणिकपणे ईश्वराला कर्म, कर्माची फळं आणि तत्संबंधी अहंकार हा समर्पित करत राहायला पाहिजे. त्या मनाचाही आत्म्याच्या ठिकाणी ठाव लागत नाही, बरं का? आणि मग कल्पना करून वा न करून काय उपयोग आहे? मनासंबंधी मनाचे श्लोक तर सर्वश्रुत आहेच आहे, पण नामदेव महाराजांनी मनाला मनासंबंधी एक फार सुंदर अभंग तयार केलेला आहे. कृपणाचे धन असे भूमी आंत, जेथे जाय चित्त तेथे राखी ध्यान. कृपण जो असतो कंजूस, त्याचे धन तो जमिनीच्या आतमध्ये लपवून ठेवतो. आता तो काळ समजा 500 वर्षापूर्वीचा, त्यावेळी काही तिजोऱ्या नव्हता, ट्रेझरी नव्हती, बँका नव्हत्या. कृपणाचे धन असे भूमी आत, जेथे जाय चित्त तेथे राखी ध्यान. तो कुठेही जरी गेला तरी त्याचं पूर्ण लक्ष आपल्या धनाकडेच असते.
ऐसी मज देवा लावावी सवय, हेची मज ध्यावे पांडुरंगा.
काय म्हणतात नामदेव महाराज, की कृपण त्याचं सतत लक्ष आपल्या धनाकडे असतं, तर देवा मला तशीच सवय लाव, पण माझंच पूर्ण लक्ष पांडुरंगाकडे राहू दे.
जेथे जेथे मन जाईल हे माझे, तेथे तेथे तुझे रूप भासे.
मनाला कंट्रोल करण्याची अशी सवय लाव की हे मन जिथे जिथे भटकेल, जिथे जिथे जाईल तेथे तिथे मला हे पांडुरंगा तुझे रूपच दिसले पाहिजे.
नामा म्हणे सर्वान परिमी अज्ञान, विनवी आस करून पांडुरंगा.
विनवी आस करुणी पांडुरंगा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, याच एक्सपेक्टेशननी, इतक्या आशेनी मी तुझी प्रार्थना करतोय की माझं अज्ञान सर्वोपरी संपवून टाक, माझ्या मनाला तुझी ओढ लागू दे. सर्व आत्मज्ञानी संत सत्पुरुष यांचा हाच अनुभव आहे की करणे न करणे, बोलणे न बोलणे, कल्पना करणे न करणे, या सर्व इंद्रियजन्य क्रियांचा आत्मस्वरूप स्थितीवर कोणत्याही प्रकारची त्याची तरंग उमटत नाही, त्याची तरंग आत्म्यावर उठत नाही. आत्मस्थिती जी असते ना, ती निश्चळ, शांत, निस्तब्ध आणि अखंड अशी अवस्था असते. माऊली ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये फार सुंदर गोष्ट बोलतात.
परे पडे मिठी तेथे बोलण्याची नुठी, आवडी गिळून आता जीवे नाही तुटी. सांगी जे बोली जे तैसे नव्हे गे माये, सुमरी मारिले येणे श्री गुरु राये. निवृत्ती दासा सन्निधान दुरी, आवडी गिळूनी आता जीवे नाही उरी.
बोलण्यासाठी शब्दांचे स्फुरण त्या मूळ परावाणीत होते. परे पडे मिठी तेथे बोलण्याची नुठी, बोलण्यासाठी शब्दांचे जे स्फुरण होते ना, त्याची सुरुवात परापासून होते. परानंतर पश्यंती, पश्यंती नंतर मध्यमा, मध्यमानंतर वैखरी. या चार प्रकारच्या वाणी असतात, पण त्याचे स्फुरण, कोणताही शब्द बोलायच्या आधी जिथे स्फुरतो ती परावाणी असते, आणि तेथून ते पश्यंती, मध्यमा, वैखरी यांच्या माध्यमातून होत होत आपल्या तोंडातून प्रकट होते. जीवभावामधून शिवभावामध्ये गेलेले महात्मे आपल्या नाव आवडीनिवडी गिळून स्वस्वरूपाकार होतात. जीवभावातून शिवभावामध्ये थोडंसं समजून घ्या. याला एक असतो देहभाव. देहभाव जोवर जागृत असतो तोपर्यंत आपण असं समजतो की या देहानीच काम केलेत, देहानीच कर्मे केलीत, देहानीच सगळे अवॉर्ड्स मिळवलेत, देहानीच सगळ्या डिग्र्या मिळवल्यात, जे काही केलं ते देहानी केलं आणि म्हणून मी मी म्हणून सगळा डांगोरा पिटतो आपण. हा दांभिकपणा या देहामुळे जाणवतो. याला देहभाव म्हणतात. कायमस्वरूपी या देहाबद्दल चर्चा करणे, आसक्त असणे, देहाचीच निगा, देहाची निगा राखायलाच लागेल, पण देहाबद्दलच चर्चा करणे, देहाच्या पलीकडे काही आहे याची कल्पनाही न करणे, याचा विचारसुद्धा न करणे, हा झाला देहभाव. याच्यावरचा जीवभाव, या शरीरामध्ये मी एक जीव आहे आणि ते मन बुद्धी अहंकार यांचा संबंध या जीवाशी असतो. तर स्वतःला जीव समजून तुझ्या जीवाला काही लाज वाटते की नाही असे शब्द वापरतो ना आपण. माझ्या जीवाला काय वाटलं असेल, इथे जीव शब्दाचा आपण न कळत उच्चार करतो, पण त्यावेळी खरोखर आपण जीवभावाकडे आपला आपलं आपलं सगळी आपल्या सगळ्या गोष्टी इंगित असतात किंवा जीवभावाकडेच आपलं बोर्ड दाखवलेलं असतं. त्यावेळी आपण जीवभावामध्ये असतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपलं जे स्वस्वरूप आहे त्या स्वस्वरूपामध्ये राहणे, तो झाला आत्मभाव. तर आता तीन प्रकारचे भाव झालेत, देहभाव, जीवभाव आणि आत्मभाव. तर देहभावापासून आत्मभावाकडे जाण्याचा जो सफर आहे, जो प्रवास आहे, तो सरळ सरळ नाही आहे, तो क्रमाक्रमाने आहे. फार दुर्मिळ महात्मे असे असतात ज्यांची आधीच्या जन्मामध्ये खूप तयारी झालेली असते, असे दुर्मिळ महात्मे सरळ सरळ आत्मभावामध्ये येतात आणि म्हणून ते सांख्य सिद्धांताचे अधिकारी असतात आणि म्हणून त्यांना सरळ आत्मभाव, आत्मचैतन्य, आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. बाकीच्यांना प्रयत्नाने हळूहळू 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 देह तादात्म्य सुटून जीव तादात्म्य येते आणि त्यांना हे जाणवू लागते की हा जीव यात मुख्य आहे, हा जीवच या देहाचा मालक आहे. आणि ज्यांच्यावर सद्गुरूची पूर्ण कृपा होते त्यांना मग आत्मभाव किंवा शिवभाव, त्या शिवभावामध्ये आपण जातो. तर माऊली या अभंगामध्ये परे पडे मिठी, तेथे बोलण्याची नुठी, आवडी गिळून या आता जेवे नाही तुटी. सांगी जे बोली जे तैसे नव्हे गे माये, सुमरी मारिले येणे श्री गुरु राय. तर जीवभावातून शिवभावामध्ये गेलेले महात्मे आपल्या आवडी निवडी गिळून स्वरूपाकार होतात. आवडी गिळून या आता जीवे नाही तुटी, ते स्वरूपाकार होतात आणि त्यावेळी काय होते, सांगी जे बोली जे तैसे नव्हे गे माये, त्यावेळी सांगणे बोलणे हे सगळं संपतं. सुमरी मारिले येणे श्री गुरु राय, श्री सद्गुरु कृपेने हे सगळं घडून येते. यासाठी अत्यंत आवश्यक आहे की त्या सद्गुरूची कृपा झाली पाहिजे. म्हणून बोलणे न बोलणे, करणे न करणे, कल्पना करणे किंवा कल्पना न करणे, या सगळ्यांच्या पलीकडे भक्त जेव्हा जाऊन बसतो आपल्या सस्वरूपाप्रत किंवा आपल्या सहज अवस्थेपर्यंत जेव्हा जाऊन बसतो तेव्हा हा असा अनुभव येतो. या ओवीच्या माध्यमातून जे सांगितलं आहे की तू काही केलेस, काही बोललास, काही कल्पना केली किंवा काही नाही केले, काही नाही बोलला, काही नाही कल्पना केल्या, या दोन्ही गोष्टी करणे किंवा न करणे या तुझ्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी उठतच नाही. आणि हा अनुभव किती उच्च स्थितीचा आहे, उच्च दर्जाचा आहे. एके ठिकाणी असं म्हटलंय की सहजची आलो सहजची जातो, राहुनी जनी विजनी, नाही कुणाचा मी कुणी न माझे कोणी, नाही मोहमनी. ही जी अवस्था, हे एक पंत महाराज बाळे कुंद्रीकर म्हणतात, त्यांच्या एका ग्रंथामध्ये त्यांनी हे लिहिलं, सहजची आलो आणि सहजची जातो, माझे येणे जाणे सुद्धा इतके सहज आहे. राहुनी जनी विजनी, कांतात एकांतात, जंगलात किंवा रानात किंवा वनात किंवा जनात कुठेही असलो तरी सहजची आलो सहजची जातो. आणि नाही कुणाचा मी कुणी न माझे कोणी, हे नाते गोते संबंध मी कोणाचा नाही आणि कोणी माझा नाही. पण म्हणून हा संसार सोडायचा का, हा प्रपंच सोडायचा का, नाही. हे प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी जिथे आलो आहे ते तर भोगणे आहेच, पण यात आसक्त व्हायचं नाही आहे. आणि त्यासाठी नाही मोहमनी, अटॅचमेंट ठेवायचं नाही आहे. राहायचं तर इथेच आहे, कामं तर हीच करायची आहे. प्रारब्धात जे लिहिलं आहे त्याप्रमाणे कामेही करायची आहे, पण हे करत असताना जाणीव ठेवायची आहे की मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे. ज्यांना ही आठवण सतत राहते त्यांना जीवनमुक्त दशा लवकर प्राप्त होते. ही आठवण राहणे म्हणजे काही हा अलार्म लावणे नाही आहे. मोबाईलमध्ये अलार्म लावला किंवा अलार्म वॉचमध्ये अलार्म लावला आणि घंटी वाजली, तसं नाही आहे. हे अवचेतन मनामध्ये निरंतर चिंतन करून जितक्या लवकर आतमध्ये बसेल तितक्या लवकर हे बसवायला लागेल. आणि नंतर हळूहळू हळूहळू या देहतादात्म्यातून सुटका होईल. देहतादात्म्यातून सुटका होणे याचा अर्थ काय हो, या देहाकडे दुर्लक्ष करणे असा नाही. देहाकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही याचा अर्थ, कारण देह हा खूप महत्त्वाचा आहे. देह खूप महत्त्वाचा आहे कारण हा देह आहे म्हणून मानव शरीर आपल्याला मिळालेलं आहे. मानव शरीर आपल्याला मिळालेलं आहे म्हणून आपण साधना करू शकतो, म्हणून आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. एरवी इतर कोणत्याही योनीमध्ये आपल्याला आध्यात्मिक प्रगती करण्याचा स्कोप नाही. म्हणून परमात्म्याचे किती आभार आपण मानावे की आपल्याला हा चान्स मिळाला. आपल्यासारखे अन्य कितीतरी आत्मे आहे जे वाट पाहत आहे की चांगल्या घरात चांगल्या मायबापांच्या पोटी जन्म मिळावा, त्याची सतत वाट पाहणं सुरू होते. आपणही खूप वाट पाहिल्यानंतर आपला नंबर लागला आहे. म्हणून त्या परमात्म्याचे सर्वात आधी तर हा जन्म दिल्याबद्दल, हा मानव जन्म प्रदान केल्याबद्दल त्या परमात्म्याचे अनंत आभार मानायला पाहिजे, खूप खूप आभार मानायला पाहिजे. आणि अत्यंत आनंदित होऊन त्या परमात्म्याची साधना याचना आभार व्यक्त करायला पाहिजे. पण हे करत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे म्हणजे योग कर्मसु कौशलम. प्रारब्ध योगाने जी कर्मे आपल्या पदरी पडलीत ती कर्मे पूर्ण हातवटीने, पूर्ण एफिशियन्सीने, फुल एफिशियन्सी, 100% एफिशियन्सी, त्याच्यामध्ये 1% कमी नको, इतक्या एफिशियन्सीने स्किलफुली ती कामे करायची आहे. आणि ती कर्मे करत असताना कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की ही कर्मे मी करत नाही, तर ती कर्मे, कर्मांची फळे आणि तत्संबंधीचा अहंकार हा पूर्णपणे त्या सद्गुरूच्या चरणी, त्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करायचा आहे. आणि हे करायला शिकलो म्हणजे मग काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, याचा अर्थ तेव्हा कळेल. काही केले, काही बोलले किंवा कल्पना केली, किंवा नाही केले, नाही बोलले, नाही कल्पना केली, या सर्व गोष्टींचा आत्म्याशी काही संबंध उरत नाही. अशी ही 44वी ओळी आज इथे थांबायच्या आधी त्याचा पुनरुच्चार करूया.
काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझा स्वरूपी न घेती उमसू.
आज ही 44वी ओवी आपली घेऊन झाली आणि उद्या 45व्या ओवीवर विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.